नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कवस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या निमण्या पांवड्यार आयज सांजे 2 दिसांच्या दौऱ्या खातीर ओमानांत वतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां इथियोपियाचो सर्वोच्च भोवमान ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया भेटयलो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल इस्रायलांतल्या जेरुसलेमांत इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू हांची भेट घेतली. 18 डिसेंबर सावन प्रदुशण नियंत्रणांचे योग्य प्रमाणपत्र नाशिल्ल्या वाहनांक इंधन दिवचे ना दिल्ली सरकाराचो निर्णय. आनी भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडां मदीं चलतल्या 5 T20 खेळांमयांतलो 4थो खेळ आयज लखनौत जातलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांच्या 3 देशांच्या दौऱ्याच्या निमण्या पांवड्यार जॉर्डन आनी इथियोपियाच्या भेटी उपरांत आयज सांजे 2 दिसांच्या दौऱ्या खातीर ओमानांत वतले. ओमानचे सुलतान हैताम बिन तारीक हांच्या आपोवणे वयल्यान तांचो हो दौरो आसा. मोदी वांगडा एक उचेल्या पांवड्यावेले शिष्टमंडळ ओमानांत वतले. हे भेटी वेळार दोनूय देशांमदी व्यापक आर्थिक भागीदारी करार जावपाची आस्त आसा. हेर खुबशा कबलातींचेर हे वेळार सय जावपाची शक्यताय आसा अशें ओमानांतले भारतीय राजदूत जी व्ही श्रीनिवास हांणी आकाशवाणी कडेन उलयतना सांगले. श्रीनिवास हांणी दोनूय देश मदले आर्थिक संबंध घटमूट करप हो ह्या कबलातींचो मुखेल हेत आसा अशें म्हळें. श्रीनिवास हांणी डिसेंबर 2023 वर्सा दोनूय देशांनी संयुक्त दृश्टीकोन दस्तावेज आपणायला अशें नोंद केलें. तशेंच व्यापक आर्थिक भागीदारी करार 2047 मेरेन भारताक विकसीत देश करपाच्या प्रधानमंत्री मोदींच्या दृश्टीकोना प्रमाण आसा अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां इथियोपियाचो सर्वोच्च भोवमान ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया भेटयलो. भारत इथियोपिया संबंद घटमूट करपा खातीर प्रधानमंत्री मोदींच्या दूरदर्शी फुडारपणाची आनी संवसारीक राजकारणी म्हूण तांच्या योगदानाची दखल घेतना इथियोपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली हांणी तांकां हो भोवमान भेटयलो. प्रधानमंत्री मोदी आफ्रिकन राष्ट्र इथियोपियाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात. इथियोपिया ही संवसारांत सगळ्यांत प्राचीन संस्कृतीपैकी एक आसा आनी हो भोवमान मेळिल्ल्यान सन्मानीत दिसता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. ते आदी प्रधानमंत्री मोदी आनी इथियोपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली हांचे मदीं चर्चा जाली. दोनूय देशांनी तांची धोरणात्मक भागीदारी वाडोवपाचेर सहमती उक्तायली. दोनूय वटेन संयुक्त राष्ट्रांच्या शांतीकाय मोहिमे खातीर प्रशिक्षण, शिमशुल्क सारक्या गजालीं मदीं सहकार्य, इथियोपियाच्या विदेश मंत्रालयांत डेटा सेंटरची स्थापना हे संदर्भात समजिकायेच्या कबलातींचेर लेगीत सय केली. ही कबलात भारत इथियोपिया संबंदांमदीं नवीन उर्जा आनी गती निर्माण करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. आतंकवादा आडच्या झुजात भारताक तेंको दिल्ल्या विशीं तांणी इथियोपियाच्या फुडारपणाचे उपकार मानले. प्रधानमंत्री मोदी आयज इथियोपियाच्या संसदेच्या अधिवेशनांत उलोवप करतले. भारत आनी जॉर्डन द्विपक्षीय संबंद इतिहासीक विस्वास आनी फुडाराच्या आर्थिक संबंदांचेर आदारिल्लो आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारत जॉर्डन व्यापार मंचात मार्गदर्शन करताना काल सांगले. तांणी जॉर्डनचो राजा दुसरो अब्दुल्ला अल हुसेना वांगडा दोनूय देशांमदीं सहकार्य वाडोवपा विशीं चर्चा केली.
भारतीय कंपनीज जॉर्डन के मार्ग से यूएसए, कॅनडा और अन्य देशों की मार्केट तक पहुंच सकती है. मैं यहां आई भारतीय कंपनियों से इन अवसरों का पूरा लाभ उठाने का अनुरोध करूंगा. भारत आज जॉर्डन का तीसरा सबसे बड़ा ट्रेडिंग पार्टनर है. बिजनेस की दुनिया में हम लॉन्ग टर्म रिलेशनशिप बनाने आए हैं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज तामिळनाडूंतल्या वेल्लोर हांगासरल्या श्रीपुरम सुवर्ण देवळांत प्रार्थना करतल्यो. त्यो एका ध्यान मंडळाचे लेगीत उक्तावण करतल्यो. तशेंच हे वेळार देवळांतल्या संकुलांत झाडां लावपाच्या उपक्रमांत लेगीत त्यो वांटेकार जातल्यो. राष्ट्रपती मुर्मू 22 डिसेंबर मेरेन कर्नाटक, तामिळनाडू आनी तेलंगणा सयत दक्षिणेंतल्या राज्यांच्या सप्तकभराच्या दौऱ्यार आसात. दिल्ली सरकारान वायू प्रदुशणाचो प्रस्न सोडोवपा खातीर खर उपाय केल्यात. 18 डिसेंबर सावन प्रदुशण नियंत्रणाचे योग्य प्रमाणपत्र नाशिल्ल्या वाहनांक इंधन दिवचे ना अशें दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंद्र सिंग सिरसान पत्रकारांकडेन उलयतना सांगले. बांदकाम साहित्य दिल्लीत व्हरपी ट्रकांचेर पुराय बंदी आसतली. BS6 रेटींग नाशिल्ल्या दिल्ली भायल्यान येवपी खासगी वाहनांकूय राजधानीत प्रवेश मेळचो ना. आतां मेरेन खंयचेच सरकार 9-10 महिन्यांत प्रदुशण पुरायपणान ना करपाक शकले ना अशें पर्यावरण मंत्री मनजिंद्र सिंग सिरसा हांणी सांगले. आम आदमी पक्षान सरकारान आपल्या कार्यकाळांत कसलेच ठोस पावल उखल्ले ना असो आरोपूय तांणी हे वेळार केलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
विदेश व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हांनी काल इस्रायलातल्या जेरुसलेमात इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांची भेट घेतली। दोन्ही वटेन तंत्रगिज्ञान, अर्थव्यवस्था, कौशल्य आणि प्रतिभा जोडणी आणि सुरक्षा या मळार सहकार्य घटमूट करपाचेर हे वेळार चर्चा केली असे सोशल मीडिया पोस्टात डॉक्टर जयशंकर हांनी म्हळा। डॉक्टर जयशंकर हांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचेर प्रधानमंत्री नेतन्याहू हांच्या दृष्टिकोनाची तोखणाय केली। विदेश व्यवहार मंत्र्यांनी इस्रायलच्या अर्थ आणि उद्योग मंत्र्यांची भेट घेतली। दोन्ही फुडाऱ्यांनी गुंतवणूक आणि सहकार्याची चर्चा केली। भारत आणि इस्रायल देशांमध्ये मुक्त व्यापार कबलात वेगनूस जातलो असो विश्वास लेगीत हे वेळार डॉ जयशंकर हांनी उक्तायलो। विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या खाला येता त्या भारतीय सर्वेक्षण संस्थे वतीन आज नवी दिल्लीत भूस्थानिक मिशन विकसित भारताच्या दिखेन या विषयाचेर एक कार्यशाळा आयोजित केल्या। विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यशोभूमीत ताचे उक्तावण करतले। शारी नियोजन, पर्यावरण व्यवस्थापन आणि मुळाव्या सुविधांच्या उदरगतीत भूस्थानिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका वठेता। 1971 वर्षाच्या झुजात पाकिस्तानाचे भारतान केल्ल्या जैताचो उगडास करपा खातीर काल देशात विजय दीस मनयलो। हे निमतान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, घरमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी तसेच राज्यसभेन लेगीत काल 54व्या विजय दिसा निमतान बलिदान दिवपी वीर हुतात्म्यांक आर्गा ओपल्यात।
We commemorate the 54th anniversary of Vijay Divas. On 16th December 1971, the valor, determination and the steadfast resolve of our courageous armed forces led Bharat to a historic victory against Pakistan.
संसारिक अनिश्चितताय असून लेगीत भारतान फाटल्या 7 महिन्यांत दर्यामळावेल्या निर्गतीत सुमार 20% वाढ नोंद केल्या असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी सांगले।
To share with the house that despite all the global uncertainties, rather 7 months up to October, the marine exports have shown a nearly 20% growth in exports. I'm also happy to share with the house that in the last 12 months, we have been successful in getting 102 marine fish export establishments registered in European Union. We have also got about 25 fish establishments registered and approved by Russia.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन हांनी काल दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांची भेट घेतली। हातून पक्षाचे ज्येष्ठ फुडारी लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी आणि भूपेंद्र यादव हांचो आस्पाव आशिल्लो। रेल्वे मंत्रालयान प्रवाशांच्या सोयी खातीर रेल्वे मुळाव्या सुविधा घटमूट करपा खातीर आणि नितळसाण तसेच रेल्वे कामकाज सुधारपा खातीर जाय ती पावलां उखल्ल्यात। हे उपक्रमा खाला 2019 वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आणि आता ताची संख्या 164 पावला। मेक इन इंडिया उपक्रमा खाला बांधिल्ल्या ह्या गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे, फिरती सीटा, बायो व्हॅक्युम टॉयलेट, GPS आधारित प्रवासी माहिती प्रणाली आणि CCTV कॅमेरे हांचो आसपाव आसा। त्याचप्रमाणे सध्या 2600 परस चढ रेल्वे स्थानकां सौर उर्जेचेर चलता, ताका लागून 2030 मेरेन कार्बन मुक्त जावपाचे रेल्वेचे ध्येय साध्य जावपाक मजत जातली। रेल्वेची इंजिन उत्पादन क्षमता लेगीत वाढल्या। काल बनारस लोकोमोटीव वर्कसान तांचे 26 स्वदेशी निर्मीत 300 हॉर्स पॉवराचे AC डिझेल इलेक्ट्रीक लोकोमोटीव मोझांबिकाक पावयले। हवामान। भारतीय हवामान खात्यान आयज उत्तर भितरल्या कर्नाटक, तेलंगणा आणि अस्तंत मध्य प्रदेशात थंड लहरांचो अदमास उक्तायला। हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण उत्तर प्रदेश आणि उदेंत मध्य प्रदेशात काय सुवातींनी दाट धुके पातळपाची शक्यता आसा। अस्तंत राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातल्या काय वाठारांनी दाट धुके पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि ओडिशा हांगाय अशीच परिस्थिती आसतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला। भारत आणि दक्षिण आफ्रिका पंगडामधी चलतल्या 5 T20 खेळामाळेतलो चौथो खेळ आयज लखनौत जातलो। हो खेळ सांजे 7 जातलो। हे खेळामाळेत भारतान 2-1 अशी आघाडी घेतल्या। 5वा निमणो खेळ शुक्रारा अहमदाबादेत जातलो। आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्याच्या निमण्या पावंड्यात आयज सांजे 2 दिसांच्या दौऱ्या खातीर ओमानांत वतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां इथियोपियाचो सर्वोच्च भोवमान ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया भेटयलो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल इस्रायलांतल्या जेरुसलेमांत इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांची भेट घेतली. 18 डिसेंबर सावन प्रदुशण नियंत्रणाचे योग्य प्रमाणपत्र नाशिल्ल्या वाहनांक इंधन दिवचे ना दिल्ली सरकाराचो निर्णय. आनी भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडामदले चलतल्या 5 T20 खेळामाळेतलो 4थो खेळ आयज लखनौत जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.